श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 127वा श्लोक आहे. जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपी बुडाली. कुणाचं जीवन धन्य झालं असं म्हणता येईल आपल्याला, की कृतार्थ झाला वा जीवन. नरजन्मात आला आणि जीवन कृतार्थ केलं, सार्थक झालं जीवनाचं, असं केव्हा म्हणता येईल? रामसुखे निवाला. रामसुख याचा अर्थच आत्मसुख. जो आत्मसुख ज्यांनी प्राप्त करून घेतलं, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं, मी कोण आहे हे ज्याला कळलं, मी देह नसून मी आत्माच आहे हे ज्यांनी अनुभवलं, किंवा सर्व व्यापक परमात्मा सहा तोच अहम रूपाने आपल्यामध्ये स्थित आहे, असा सोहम बोध ज्याला झाला, सोहम हंसारूढ जो झाला, तो जगामध्ये धन्य आहे. बाकी तुम्ही निवडणुकीत जिंकून आलात का, सत्ता आधी पंतप्रधानपद मिळालं का, मोठे मोठे बंगले बांधलेत, याला ते धन्य समजत नाहीत, कारण ते सगळं इथंच ठेवायचं, काही बरोबर येणार नाही आहे. तुमची कीर्ती असेल, विद्या असेल, सगळी इथंच देहाबरोबर जाणार. देह गेला की त्याच्यावर हे सगळं गेलं. मग जीव जो आहे, तो देहाला धरून राहिला होता आणि हे सगळं माझंच आहे म्हणत होता. मी जीव, माझं बंधन, माझं आहे जन्म मरण, मला जन्म आहे, मला मरण आहे, मला हे आहे. त्या कीर्तीच्या लौकिकाच्या मागं जो जीव लागला, आता देहाच्या आसक्तीमुळे तो देह त्याच्यातून सुटून मी आत्माच आहे ह्या बोधावर पक्का ज्याचा आला, तो जगी धन्य झाला. तो म्हणतो मी अमर आहे, देह जाणार आहे, मला माहिती आहे पडणारच आहे केव्हा तरी, पण देह पडला तरी मी पडणार नाही आहे, मी भगवंताशी एकरूप झालेलो आहे, त्याचाच अंश आहे, असा बोध व्हायला पाहिजे. कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. जे अवतार कथा जे आहे ते ऐकता ऐकता तो तल्लीन होतो, देहभान विसरतो, जगाचं भान विसरतो आणि त्यात तो रंगून जातो. देहे भावना रामबोधे उडाली. इथं रामबोध ह्याचा अर्थच स्वरूपबोध. मी कोण आहे ह्याचा बोध, हा बोध जर झाला तर देहभावना आपोआपच नष्ट होते. किंबहुना देहभाव नष्ट झाल्याखेरीज स्वरूपबोध होतच नाही. जसं विमान उड्डाण घ्यायचं असेल तर खालचे सगळे दोर सोडावे लागतात, ते दोर सुटले तरच तो झेप घेतो. तसं जीवाला आत्म्याच्या दिशेने झेप घ्यायची झाली तर देहात असतानाच देहापासून तो सुटला पाहिजे, अलिप्त झाला पाहिजे. ही स्थिती ध्यानामध्ये अनुभवता येते. ध्यान करता करता जर ध्यान रंगलं, मनाचं उन्मन झालं, तर लक्षात येतं देहाशी आपला काही संबंध नाही, आपण ह्याच्यापेक्षा वेगळे आहोत, अलिप्त आहोत. मग तोच बोध जो आलेला असतो तो दृढ करत जायचा आहे. आणि मग जनामध्ये समाजामध्ये वावरत असताना देखील हा बोध कायम राहतो की सगळ्या गोष्टी देह करतो आहे, मी तिथे नाही. देहाला लागलेले आहेत, घरदार आहे, मुलं बाळं आहेत, पैसा अडका आहे, सगळ्या देहाला लागलेला आहे, माझा आणि देहाचा काही संबंध नाही, असा बोध ठेवून अलिप्तपणाने तो जगामध्ये. म्हणून देहीच विदेही अवस्था जी म्हटलेली आहे, जीवनमुक्ताच्या अवस्थेला ज्याला आपण म्हणतो, अशा तऱ्हेचं त्याची स्थिती होते. तो लोकांसारखा जनासारखा दिसे, तरी जना वेगळं असे, दिसायला तो लोकांसारखाच दिसतो, चार लोकांसारखा, पण त्याचा बोध वेगळाच असतो, त्याचं बोलणंही वेगळं असतं, ते ज्याला कळतं त्याला लक्षात येतं. म्हणून देहे भावना रामबोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. इथं रामरूपी म्हणजे सोहमबोधामध्ये मनाची वासना उडाली, बुडाली त्याच्यामध्ये. आता मनाला इतर वासना होत नाहीत, हे पाहिजे ते पाहिजे, विषयासक्त मन होत नाही, विषय समोर आलेला घेतो गरजेप्रमाणे, जेवढी देहाला आवश्यक असेल तेवढं अन्न पाणी वस्त्र तो घेतो, पण हे पाहिजे ते पाहिजे अशी जी वखवख असते ती राहत नाही. स्वामी म्हणायचे तसे, मी भूक लागली म्हणून कधी जेवत नाही आणि तहान लागली म्हणून पाणी पित नाही. देहाची जेवढी गरज आहे तेवढी समोर आली की त्याप्रमाणे त्याचा स्वीकार करतो, पण आता मला हे पाहिजे असं कधी वाटत नाही. आत तो तृप्त झालेला असतो, आत्मतृप्त समाधानी, ज्याच्या याच्यामध्ये जठरामध्ये जी प्रसन्नता भरलेली आहे त्याला काय हवं असणार, आतमध्ये तृप्त आहे तो. आणि काय आपण त्याला देऊ शकणार, आपण देणार म्हणजे विश्वातल्या गोष्टी, नश्वर गोष्टी, त्यांनी त्याला काय मिळायचं, त्याला त्याची अपेक्षाही नाही. बरं आलं म्हणून त्याचा अनादर केला असंही नाही, ठीक आहे. ही जी स्थिती आहे ना, या स्थितीचं वर्णन करता येत नाही, हे अनुभवायलाच पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये त्याची कल्पना येऊ शकते पण स्वतः ती स्वरूप स्थिती अनुभवायला पाहिजे. म्हणून जगी धन्य तो रामसुखे निवाला, कथा ऐकता सर्वतल्लीन झाला, देहे भावना रामबोधे उडाली, मनोवासना रामरूपी बुडाली. जय जय रघुवीर समर्थ.